चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इथेनॉल संमिश्रण 15% वाढवण्याची उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांची मागणी। लॉकडाऊनमुळे तेल कंपन्यांच्या कमी मागणीमुळे इथेनॉलची विक्री कमी झाली आहे। उत्तर प्रदेश साखर कारखाना असोसिएशननं यासाठी केंद्र सरकारकडून 10% इथेनॉल संमिश्रण वाढवून 15% करण्याची आग्रही मागणी केली आहे। उत्तर प्रदेश देशात इथेनॉल उत्पादनात अग्रेसर आहे। उस्माचे जनरल सेक्रेटरी दीपक गुप्तारा यांच्याद्वारे खाद्य आणि सार्वजनिक वितरण सचिव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की सर्वात प्रतिकूल परिस्थितीतही यूपीमध्ये शेतकऱ्यांचं हित जोपासण्यात साखर उद्योग पुढं आहे, पण यावेळी उद्योग एका संकटातून जात आहे। गुप्तारा यांनी सांगितलं, पांढऱ्या साखर विक्रीवर नकारात्मक प्रभाव पडला आणि बंदरावर पाठवण्याच्या समस्येमुळे कच्च्या साखरेच्या निर्यातीतही घट झाली आहे। लॉकडाऊन दरम्यान डिझेल आणि पेट्रोलच्या कमी मागणीमुळे ओएमसीद्वारा इथेनॉलची मागणी खूप कमी झाली आहे। अलीकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फेब्रुवारीमध्ये बजेट दरम्यान राज्य विधानसभेला सूचित केलं होतं की राज्यातील इथेनॉल क्षमता वाढली आहे, ज्यामुळे देश प्रमुख इथेनॉल उत्पादक म्हणून पुढे आला। साखर कारखान्यांचं म्हणणं आहे की मागणी कमी झाल्यामुळे त्यांना इथेनॉलचा साठा करण्यात अडचणी येत आहेत।